नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी कौस्तुभ आपटे तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. लोकसभेच्या पहिल्या पांवड्याखातीर सरासरी 62.37% मतदान. 21 राज्यां आनी केंद्रशासित प्रदेशांनी मेळून 102 लोकसभा सुवातांखातीर 1625 उमेदवारांचो राजकीय फुडार इव्हीएमांनी सील. ही वेंचणूक भारताच्या फुडाराखातीर सामकी म्हत्वाची. कणखर सरकार ही ताकतिकेची गरज. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचो उलो. लोकसभा वेंचणुकेच्या तिसऱ्या पांवड्याखातीर उमेदवारी दाखल करपाची मुजत काल सोपली. गोंय धरून 10 राज्यां 2 केंद्रशासित प्रदेशांनी 94 सुवातांखातीर 7 मेक मतदान. भाजपा उपरांत काँग्रेसीची गोंयात वेंचणुकेखातीर 40 स्टार प्रचारकांची वळेरी. मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी हांच्यो सभा. उदेंत्या भारतात खर ल्हार जाल्यार दक्षिणी भारतात हे 2 दीस कालोराच्या ल्हाराची भारतीय हवामान खात्याची शिटकावणी. आणि आयपीएल क्रिकेट खेळा सर्तीत राती जाल्ल्या खेळात लखनौ सुपर जायंट्स पंगडान चेन्नय सुपर किंग्स पंगडाक 8 गड्यांनी हारयले. आज दिल्ली कॅपिटल्स सनरायझर्स हैदराबाद पंगडा आड खेळटले. आता पुराय खबरो. लोकसभा वेंचणुकेच्या पहिल्या पांवड्याखातीर राती 9 मेरेन आयल्या त्या म्हायतीप्रमाण सरासरी 62.37% मतदानाची नोंद जाला. काल 17 राज्यां आनी 4 केंद्रशासित प्रदेशांनी मेळून लोकसभेच्या 102 सुवातांखातीर मतदान जाले. कालराची परिस्थिती आसूनय मतदार मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रांचेर दिसले. मतदान शांतीकायेन जाला. मतदारांनी बरेपैकी उत्साह दाखयला. ह्या 102 सुवातांनी 11 लोकसभा सुवातो अनुसुचित जाती जमातींखातीर जाल्यार 18 सुवातो अनुसुचित जातींखातीर राखीव आसात. उत्तर प्रदेश, अस्तंत बंगाल, बिहार, आसाम, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडू, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, मणिपूर आणि मेघालय अशा 17 राज्यां आणि 4 केंद्रशासित प्रदेशांनी ह्यो वेंचणुको जाल्यात. सगळ्यात चढ मतदान अस्तंत बंगालात 77.57% इतले जाले. उत्तर प्रदेशात 8 सुवातांखातीर 58.49% मतदान. बिहारात 4 सुवातांखातीर 48.50%. राजस्थानात 8 सुवातांखातीर 56.58%. महाराष्ट्रात 5 सुवातांखातीर 55.35%. आसामात 5 सुवातांखातीर 72.10%. तामिळनाडूत 39 सुवातांखातीर 65.19% मतदानाची नोंद जाला. उत्तराखंडात सगळ्या 5 सुवातांखातीर 54.6% मतदान जाला. छत्तीसगडात 1 सुवातेखातीर 63.41%. जाल्यार त्रिपुरात 1 सुवातेखातीर 80.17% मतदान जाला. ह्या पांवड्यार एकूण 1625 उमेदवार वेंचणुकेच्या रिंगणात आसात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सर्वानंद सोनोवाल, किरण रिजीजू, डॉ जितेंद्र सिंग, संजीव वाल्या आणि भाजपाच्यो फुडारी तामिलीसाई सुंदरराजन आणि जितेंद्र प्रसाद तसेच काँग्रेसचे फुडारी गौरव गोगोय, किर्ती चिदंबरम, नकुल नाथ आणि डीएमकेचे दयानिधी मारन ह्या फुडाऱ्यांचो राजकीय फुडार ईव्हीएमांनी सीलबंद जाला. पहिल्या पांवड्यार मतदारांनी मतदानाक मोठो उत्साह दाखयला अशें म्हणटना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मतदारांचो समाज माध्यमांचेर पोस्टावरवी उपकार मानल्यात. लोकसभेच्या तिसऱ्या पांवड्याखातीर उमेदवारी दाखल करपाची मुजत काल सोपली. ह्या पांवड्यार 10 राज्यां आनी 2 केंद्रशासित प्रदेशांनी 94 लोकसभा मतदारसंघांनी 7 मेक मतदान जातले. उमेदवारी अर्जांची विस्कटावणी आयज जातली. उमेदवारी फाटी घेवंक सोमार मेरेन मुजत आसा. सोमारा उमेदवार निश्चित जातले. इतले मजगती चौथ्या पांवड्यावेल्या वेंचणुकेखातीर उमेदवारी अर्ज दाखल करपाक सुरवात जाल्या. ह्या पांवड्यार 9 राज्यां आनी 1 केंद्रशासित प्रदेशात लोकसभा सुवातांखातीर 13 मेक मतदान जातले. 25 एप्रील मेरेन उमेदवारी अर्ज भरूंक मुजत आसा. इतले मजगती आंध्र प्रदेशाच्यो 175 विधानसभा सुवातो आनी ओडिशात 28 विधानसभा मतदारसंघाखातीर वेंचणुकेची अधिसुचोवणी जारी जाल्या. ही वेंचणूक फकत एखाद्या खासदाराक वेंचून हाडपाची वेंचणूक न्ही. पुराय देशाखातीर ही वेंचणूक आसा. देशाचो फुडार थारावपाखातीर ही वेंचणूक जाता. फुडल्या 5 वर्सात देशात मोठी संवसारीक शक्त करपाच्या नदरेन ह्या वेंचणुकेक मोठे महत्व आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळा. प्रधानमंत्री काल मध्य प्रदेशाच्या दामोहात प्रचारसभेत उलयताले. संवसारात झुजाची परिस्थिती उप्रासल्या. हे परिस्थितीत झुजा पांवड्यार पावला उखलपाची गरज आसा आणि मोठे बहुमत आशिल्ले भाजपा सरकारूच ह्यो गजाली साध्य करपाक शकता अशें प्रधानमंत्री उलयले. भाजपा सरकाराचेर कोणूच चेपण हाडूंक शकना आणि हे सरकार कोणामुखार बावगळीच ना. राष्ट्रप्रथम हे भाजप सरकाराचे तत्व. भारताक माफक दरान तेल पुरवण जाय आणि शेतकऱ्यांक जाय तितले सारे मेळूंक जाय हे दिकेन सरकाराचो वावर चल्ला. ह्या सरकारान आयज मेरेन घेतल्या ते निर्णय देशाच्या हिताखातीर अशें प्रधानमंत्री मोदी उलयले. फाटल्या 12 दिसात प्रधानमंत्र्यांची ही मध्य प्रदेशात 4थी भेट. 2014त आपल्या सरकारान भारतीयांमदी आशा तयार केली. 2019त आत्मविश्वास निर्माण केलो. आयज आपण आपल्या सरकाराची गॅरंटी घेऊन आयला अशें प्रधानमंत्री हे वेळार उलयले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रा वयल्यान आयकतात. भाजपाचे ज्येष्ठ फुडारी अमित शाह हांणी काल गुजरातातल्या गांधीनगरात लोकसभेचे सुवाते खातीर उमेदवारी दाखल केली. ते वटेन ज्येष्ठ काँग्रेस फुडारी परेश धनानी हांणी राजकोट लोकसभा सुवाते खातीर उमेदवारी दाखल केल्या. गुजरातात तिसऱ्या पांवड्यार 7 मेक मतदान जातले. लोकसभा वेंचणुकेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पांवड्या खातीर प्रचाराक नेट आयला. वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या स्टार प्रचारक फुडाऱ्यांच्यो प्रचारसभा आणि रोड शो वेगवेगळ्या मतदारसंघांनी चालू आसात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची काल मध्य प्रदेशाच्या दामोह आणि महाराष्ट्रातल्या वर्धात प्रचारसभा झाली. ही वेंचणूक देशाचा फुडार थारावपा खातीर आणि फुडल्या 5 वर्सात भारताक मोठी संवसारीक शक्त करपाच्या नदरेन म्हत्वाची अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळा. इतले मजगती गोयात भाजपान प्रचारा खातीर आपल्या 40 स्टार प्रचारकांची वळेरी जाहीर केल्या उपरांत काँग्रेस पक्षानूय 40 स्टार प्रचारक जाहीर केल्यात. काँग्रेस पक्षाच्या सुत्रांनी दिल्ल्या माहिती प्रमाण गोयात काँग्रेसीचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा, शशी थरूर आणि हेर फुडाऱ्यांचो स्टार प्रचारकांनी आसपाव आसा. कर्नाटकात तिसऱ्या पांवड्यावेल्या लोकसभा वेंचणुकेत 14 सुवातांखातीर 337 उमेदवार वेंचणुकेच्या रिंगणात आसात. तिसऱ्या पांवड्याखातीर उमेदवारी दाखल करपाच्या निमण्या दिसा ही स्थिती आसा. आयज उमेदवारी अर्जांची विस्कटावणी जातली. सोमारा उमेदवारी फाटी घेवपाखातीर मुजत आसा. ह्या 14 सुवातांखातीर निमणे उमेदवार सोमारा निश्चित जातले. ह्या उमेदवारांनी 309 दादले आणि 28 बायला उमेदवारांचो आसपाव आसा. ह्या उमेदवारांचे 12 एप्रील सावन 1503 उमेदवारी अर्ज आयल्यात. दावणगिरीत सगळ्यात चढ 40 उमेदवार जाल्यार बेल्लारीत सगळ्यात कमी 11 उमेदवारांचे अर्ज आसात. ही सुवात अनुसूचित जमातींखातीर राखीव आसा. 7 मेक या पांवड्यावेले मतदान जातले. भारतीय हवामान खात्या उदेंत्या भारतात खर कालोराच्या ल्हाराची शिटकावणी दिल्या. जाल्यार दक्षिण भारतातूय कालोराचे ल्हार हे 2-3 दीस आसपाचो अदमास आसा. ओडिशा, अस्तंत बंगाल, बिहार, झारखंड, तेलंगणा, आंध्र प्रदेश या दर्यादेग आणि तामिळनाडूत 23 एप्रील मेरेन ह्या कालोराचे ल्हार आसूं येता असो हवामान खात्याचो अदमास आसा. त्याचबरोबर हवामान खात्यान उत्तरी अस्तंत आणि ईशान्य भारतात हे 3-4 दीस गडगड जगला आणि नेकान वारे मारून मोठो पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. दिल्लीत फुडले काय दीस दमळाचे वातावरण आसपाचो अदमास आसा. क्यूएस वर्ल्ड युनिवर्सिटी क्रमवारी दिल्ली विद्यापीठान देशात पहिली सुवात मेळयल्या. फाटल्या वर्सा ते 4थ्या सुवातेर आशिल्ले. दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर योगेश सिंह हांणी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दिल्ली विद्यापीठ ही व्हडा संख्येन विद्यार्थ्यांक शिक्षण दिवपी देशातली एक व्हड संस्था अशे ह्यावेळार प्रोफेसर सिंह हांणी म्हळे. डीयू सारखिल्ल्या व्हड संस्थेची ल्हान संस्थांकडेन तुळा करप योग्य ना अशे तांणी सांगले. क्यूएस वर्ल्ड हे वर्सुकी प्रकाशन असून तातून विद्यापीठांक विशयाप्रमाण क्रमवारी प्रदान करतात. आयपीएल क्रिकेट खेळा सर्तीत काल सांजे जाल्ल्या खेळात लखनौ सुपर जायंट्स पंगडान चेन्नय सुपर किंग्स पंगडाक 8 गड्यांनी हारयले. लखनौत एकना आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानाचेर हो खेळ जालो. 177 धावण्यांचो पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्सान 6 बॉल उरल्या असताना 8 गडे राखून ही मोख गाठली. त्याआधी फलंदाजी करताना चेन्नय सुपर किंग्सान थारायिल्ल्या 20 षटकांनी 6 गडे वगडावन 176 धावण्यो केल्ल्यो. केएल राहुलान 53 बॉलात 82 धावण्यो केल्यो. रविंद्र जडेजान 40 बॉलात 57 धावण्यांची भर घाली. कृणाल पांड्यान लखनौ खातीर 2 गडे बाद केले. केएल राहुलान प्लेयर ऑफ द मॅच मान फाव जालो. आयज दिल्ली कॅपिटल्स आनी सनरायझर्स हैदराबाद हांचे मदीं नवी दिल्लीत अरुण जेटली मैदानाचेर सांजे 7:30 खेळ जातलो. आयएसएल फुटबॉल खेळा सर्तीत एफसी गोवाची आयज नॉकआउट मॅच. चेन्नयन एफसी आड फातोड्ड्या जवाहरलाल नेहरू मैदानाचेर आयज सांजे हो खेळ जातलो. राउंड रॉबीन स्टेजीत एफसी गोवान चेन्नयनाक 4-1 गोलान हारयल्ले. खेळटा तेच स्टायलीन खेळ्ळे जाल्यार सेमीफायनलीत पावतले अशें एफसी गोवाचो कोच मार्कीस हांणी आयच्या खेळाच्या फाटभुंयेर खबराकारांकडेन उलयतना सांगले. सेमीफायनलीत पावले जाल्यार एफसी गोवा मुंबय सिटी एफसी पंगडा आड खेळटलो. आनी आतां खबरो सोंपोवच्या पयली परतून एक फावट मुखेल खबरो. लोकसभेच्या पहिल्या पाहण्याखातीर सरासरी 62.37% मतदान 21 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी मिळून 102 लोकसभा सुवातांखातीर 1625 उमेदवारांचो राजकीय फुडार ईव्हीएमांनी सील. ही वेंचणूक भारताच्या फुडाराखातीर सामकी म्हत्वाची. कणखर सरकार ही ताकतिकेची गरज. प्रधानमंत्री मोदी हांचो उलो. लोकसभा वेंचणुकेच्या तिसऱ्या पाहण्याखातीर उमेदवारी दाखल करपाची मुजत काल सोपली. गोंय धरून 10 राज्यांक 2 केंद्रशासित प्रदेशांनी 94 सुवातांखातीर 7 मेक मतदान. भाजपा उपरांत काँग्रेसीची गोंयांत वेंचणुके खातीर 40 स्टार प्रचारकांची वळेरी. उदेंत्या भारतात खर ल्हार जाल्यार दक्षिणी भारतात हे दोन दीस काजळाच्या ल्हाराची भारतीय हवामान खात्याची शिटकावणी. आनी आयपीएल क्रिकेट खेळा सर्तीत राती जाल्ल्या खेळात लखनौ सुपर जायंट्स पंगडान चेन्नय सुपर किंग्स पंगडाक 8 गड्यांनी हरयले. आयज दिल्ली कॅपिटल्स सनरायझर्स हैदराबाद पंगडा 8 खेळटले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.